नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. म्हजें घर येवजण 4 ऑक्टोबराक केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांचे हस्तुकी चालीक लागतली. स्वयंपूर्ण गोंय हे मोहिमेक 2 ऑक्टोबराक 5 वर्सां पुराय जातात ते फाटभुंयेर स्वयंपूर्ण गोंय करपाक स्वयंपूर्ण मित्रांनी केल्ली कामगिरी तुस्त करपासारखी आसा. ताका लागून साधन सुविधा सयत मनशाची उदरगत करपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें काम जालां अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. गोंय पर्यटनाक संवसारभरांतल्या पर्यटकां कडल्यान प्राधान्य मेळत आशिल्ल्यान गोंयांत पर्यटकांचो आंकडो वाडला अशें पर्यटन मंत्र्यांनी म्हळां. आनी मडगांवच्या जिल्लोधिकारी कार्यालयांत आयज कायदो जागृताय शिबीर जालें. आतां पुराय खबरो. म्हजें घर येवजण 4 ऑक्टोबराक केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांच्या हस्तुकी चलणुकेंत येतली. ही कार्यावळ श्यामाप्रसाद मुखर्जी सभाघरांत सांजेचे 4 वरांचेर जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली.
म्हजें घर ही स्किम आमी विधानसभेंतल्यान पास करता आसतना ती सामान्य मनशा पर्यंत पावोवची हातूंतले वेगवेगळे विशय जे आहा पळय न्ही म्हज्या घराचे हाजे सुटावे जावचे म्हणून आमी हो विशय तुमच्या कडेन हांव मुद्दामून मांडटा. पंचायती आनी म्युन्सिपाल्टी हितूर खूब व्हडलो रोल जो आसा पळय न्ही हो खूब व्हडलो रोल प्ले करतली. आनी म्हजें घर योजना ही आमी येता त्या 4 ऑक्टोबराक श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे फुडल्या शेनवारा सांजचे आमी 4 वरांचेर माननीय होम मिनिस्टर अमित शहा हांच्या हस्ते ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले.
4 ऑक्टोबरा उपरांत म्हजे घर येवजणे वरवीं घर कायदेशीर करपा खातीरचे अर्ज उपलब्ध जातले. 6 म्हयन्या भितर हे अर्ज भरून दिवपाची मुजत सरकारान दवरल्या. रान हक्क दावे जमनीच्यो सनदी वाटपाची कार्यावळ लेगीत 4 ऑक्टोबराक जातली अशी माहिती तांणी हे वेळार उलयताना दिली.
आमच्या देशात शेकड्यांनी बोली आणि असंख्य भासो असतात. दर एका प्रदेशात आपले खाशेले भेस आणि तरेकवार जेवणाच्यो पद्धती असतात. तरी लेगीत आमकां सगळ्यांक एकठांय बांधून दवरपी कितें तरी आसा आणि हीच भावना घटमूट करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2015 वर्सा एक भारत श्रेष्ठ भारत हो सशक्त संदेश भारतीयांक दिलो.
एक भारत श्रेष्ठ भारत कल्पना ये है हर वर्ष अपने राज्य को किसी एक राज्य के साथ हर राज्य जोड़े. मान लीजिए हरियाणा तय करे कि 2016 हम तमिलनाडु से जुड़ेंगे तो 2016 में हरियाणा में स्कूलों में बच्चों को कम से कम 100 वाक्य तमिल भाषा के सिखाए जाए. हर बच्चे को तमिल का एक गीत सिखाया जाए. एक साल भर हरियाणा में तमिलनाडु चलता रहे और तमिलनाडु में हरियाणा चलता रहे देश की एकता को जोड़ने का देश के अन्य राज्यों को पहचानने का अन्य भाषाओं को जानने का एक सहज उपक्रम बनेगा.
शेकड्यांनी वर्षा भारतीय संस्कृताय आणि परंपरेक लागून पुराय राष्ट्र एकवटीत झाला. थळाव्या उत्पादनांनी त्यांच्या मायभुयेचे सार असा आणि ती फकत प्रादेशिक खाशेलेपण तिगून दवरतात असे न्हय जाल्यार एका राज्याक दुसऱ्या राज्याकडेन जोडपी एक माध्यम म्हणूनय काम करतात. लोकांक एकमेकांक लागी हाडपी ह्या खजिन्याक आपणावपाक प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलां.
मेरे प्यारे देशवासियों हमारा भारत जिस तरह अपनी क्षेत्रीय भाषाई और सांस्कृतिक विविधता के लिए जाना जाता है उसी तरह कला शिल्प और कौशल की विविधता भी हमारे देश की एक बड़ी खूबी है. आप जिस क्षेत्र में जाएंगे वहाँ की कुछ न कुछ खास और लोकल चीज के बारे में आपको पता चलेगा.
एक भारत श्रेष्ठ भारत हो एक असो उपक्रम असा ज्याका लागून एका राज्यातल्या लोकांक दुसऱ्या राज्याची संस्कृताय आणि लोकपरंपरेचो अणभव घेऊन मेळटा. फकत पयसुल्ल्यानच न्हय जाल्यार लागच्यान लेगीत आपलेपणाची आणि वैयक्तीक संबंधाची ही भावना असा.
स्वयंपूर्ण गोंय ही मोहिमेक ह्या 2 ऑक्टोबराक 5 वर्सां पुराय जातात ते फाटभुंयेर स्वयंपूर्ण गोंय करपाक स्वयंपूर्ण मित्रांनी केल्ली कामगिरी तुस्त करपासारखी आसा. ताका लागून साधन सुविधा सयत मनशाची उदरगत करपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें काम जालां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
आमी स्वयंपूर्ण गोंयचो नवीन बूक हो परवाच्या कार्यक्रमान येता त्या शेनवारा आमी लॉन्च करपाचे आसा. तितूर डिफरंट सक्सेस स्टोरीज प्रत्येक पंचायतीच्यो आसा प्रत्येक गांवांतली आसा प्रत्येक स्वयंपूर्ण मित्राची आसा. हे करपाक यशस्वी जाले आणि म्हाका मनापासून मुख्यमंत्री म्हणून म्हाका खूप खोस भोगता, म्हाका मनाक खूप समाधान जाता. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता करता आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपाक शकले.
बाईस सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
गोंय पर्यटनाक संवसारभरांतल्या पर्यटका कडल्यान प्राधान्य मेळटा. पोरूं परस अंदू 2025 पयल्या स म्हयन्यांत गोंयांत पर्यटकाचो येवपाचो आंकडो वाडला. गोंय पर्यटन आतां फकत सन, सँड एन्ड सी पुरतेंच मर्यादीत उरूंक ना, जाल्यार स्पिरिच्युअल, वेलनेस, एडवेंचर, रुरल, कलिनरी खेळाचें केंद्र आशिल्लें पर्यटन थळ जालां अशें गोंय पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां.
Narrative of Goa beyond which is started, and along with that we spoke about quality over quantity. The one important thing that the tourist who is coming should be able to spend in Goa, at the same time enjoy and explore more. Giving this whole thought about Goa beyond which has allowed us to talk about new policies, talking in terms of homestays, which will not only take a policy which will not only boost rural tourism but also empower the women who look after these homestays.
ते जागतिक पर्यटन दिसाच्या फाटभुयेर पणजेंत जाल्ल्या पर्यटन जाळवणदारांच्या परिषदेचे उक्तावण केले उपरांत उलयताले. शाश्वत तशेंच जापसालदार आनी सुरक्षीत पर्यटनाक गोंय सरकार महत्व दिता अशें मंत्री खंवटे हांणी मुखार आपल्या उलोवपांतल्यान सांगलें.
एका राष्ट्राची उभारणी त्या राष्ट्रातल्या नायकाच्या धैर्यान तयार जाता. सुटके जुजारी, विचारवंत आणि दायजाचे राखणदार जे त्याग आणि त्यांच्या दूरदृष्टीन भाग्य घडवतात. नरेंद्र मोदी सरकारान भारताचे कालबाह्य दायज आणि त्यांच्या नायकांचा गौरव तसेच प्रतिकात्मक स्मारका आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रतिका बनविल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढारपणाखाला सध्याची स्मारका पुनरुज्जीवित करून नवी स्मारका बांधल्या. नव्या संसद भवनाचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अशा प्रतिकांचे महत्व अधोरेखित केले.
देश अपने सभी स्वातंत्र्य सेनानियों को राष्ट्र रक्षा में अपने आप को दिन रात खपाने वाले, आहुत करने वाले वीर वीरांगनाओं को आज देश नमन कर रहा है.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय झुजाचे स्मारक आमच्या सैनिकांच्या धैर्याक आणि बलिदानाक श्रद्धांजली म्हणून उभे असा. अमृतसरात नव्यान उभारिल्ल्या जालियनवाला बाग स्मारक स्वतंत्र संघर्षाच्या एका काळखातल्या तरी लेगीत व्याख्यात्मक अध्यायाची याद जिवी दवरता. आणि तीन मूर्ती इस्टेटात प्रधानमंत्री संग्रहालयात भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या प्रवासाचे वर्णन करा. स्वातंत्र्य उपरांत प्रजासत्ताकाक मार्गदर्शन करपी लोकशाही भावनेक लेगीत आकर्षित करतात. हेर यादस्तिका चिन्ना लेगीत दिमाखान उभी असात. राष्ट्रीय पुलीस स्मारक पुलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याक नमस्कार करता. जाल्यार देशभरातल्या आदिवासी अज्ञात झुजारी संग्रहालयांनी अज्ञात आशिल्ल्या आदिवासी नायकांक फावो ती मान्यताय दिल्या. भव्य भारत मंडपमात संसारीक परिस्थितीत संस्कृतायेची भव्यताय प्रतिबिंबित दिसता. ही सगळी स्मारकां एकत्रितपणान फकत फातर आणि रचणुकां न्हय जाल्यार भूतकाळ आणि फुडारा मदले माध्यम असा. बलिदानाचो सन्मान करपी, फुडारपणाचो गौरव वाढोवपी आणि भारताच्या प्रवासात मार्गदर्शन करपी कालबाह्य मूल्यांची परतून पुष्टी करता.
शिरोडे भलायकी केंद्रा वतीन शिरोडा आरोग्य केंद्रांत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जालें. ह्या वेळार जाल्ल्या आरोग्य तपासणी शिबिरांत शिरोडा मुळाव्या भलायकी केंद्राची अधिकारी डॉ सीमा पुये फोणेकार हांच्या मार्गदर्शना खाला ही कार्यावळ जाली. हे कार्यावळीचे उद्घाटन शिरोडेचे सरपंच पल्लवी शिरोडकार हांचे हस्तुकी जाले. साश्टी तालुक्यांत आयज जाल्ल्या कायदो जागृताय शिबिरांत जायते जाणांक रोखडेच राबितो प्रमाणपत्र, जमीन खरेदी सनद, म्युटेशन प्रमाणपत्र तशेंच जात आनी उत्पन्न प्रमाणपत्रां वाटलीं. हें शिबीर मडगांवच्या जिल्लोधिकारी कार्यालयांत उपजिल्लोधिकारी गणेश बर्वे हांच्या मार्गदर्शना खाला जालें. भौशीक बांदकाम, शार नियोजन, CRZ ह्या सारख्या सरकारी खात्यांतल्या अधिकाऱ्यांसयत जिल्लोधिकारी कार्यालयाचे अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. आतां हवामान. राज्यांत आयज पावसा खातीर येलो अलर्ट जारी केल्लो, त्या प्रमाण राज्यांत आयज नेटाच्या पावसाची नोंद जाल्या. आयज हवामान खात्यान नोंद दिला ते प्रमाण पणजे चडांत चड तापमान 25.4° सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.9° सेल्सियस नोंद जालां, जाल्यार मुरगांवां चडांत चड तापमान 29.4° सेल्सियस आनी उण्यांत उणें 23.4° सेल्सियस नोंद जालां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. म्हजें घर येवजण 4 ऑक्टोबराक केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे हस्तुकी चालीक लागतली. स्वयंपूर्ण गोंय हे मोहिमेक 2 ऑक्टोबराक 5 वर्सां पुराय जातात. ते फाटभुंयेर स्वयंपूर्ण गोंय करपाक स्वयंपूर्ण मित्रांनी केल्ली कामगिरी तुस्त करपा सारकी आसा. ताका लागून साधन सुविधा सयत मनशाची उदरगत करपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें काम जालां अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. गोंय पर्यटनाक संवसारभरांतल्या पर्यटका कडल्यान प्राधान्य मेळत आशिल्ल्यान गोंयांत पर्यटकांचो आंकडो वाडला अशें पर्यटन मंत्र्यांनी सांगलां. आनी मडगांवच्या जिल्लोधिकारी कार्यालयांत आयज कायदो जागृताय शिबीर जालें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.